अमेरिकेत 2024 साली भरलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाच्या स्मरणिकेतील रोहिणी गोरे यांचा लेख सादर करत आहोत. अभिवाचक ऐश्वर्या गोडबोले.
निसर्ग सौंदर्याने नटलेली अमेरिका. रोहिणी गोरे. आम्हा दोघा नवरा बायकोचे अमेरिकेत पहिले पाऊल पडले ते 2001 मध्ये. सुरुवातीला विद्यापीठात विनायकच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या संशोधनानिमित्त व नंतर नोकरीनिमित्तानं आम्ही वेगवेगळ्या शहरात राहिलो. अमेरिकेत आल्यावर मला रिकामा पुष्कळ वेळ होता. या रिकाम्या वेळात माझ्यातल्या कलागुणांना वाव मिळाला. माझी फोटोग्राफीची सुरुवात इथेच झाली. मी फुलवेडी आहे, त्यामुळे इथल्या निसर्ग सौंदर्यात अनेक छोट्या फुलांचे आणि पानांचेही फोटो मला काढता आले. मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. फोटो काढायला सुरुवात झाली साध्या कॅमेराने, नंतर डिजिटल आणि आता मोबाईल फोटोग्राफी सुरू आहे. नॉर्थ कॅरोलायनाच्या पूर्वेला समुद्रकिनारपट्टीवर व नंतर पश्चिमेस पर्वतरांगांवर राहण्याचा योग आला. विल्मिंग्टन शहराजवळचे सर्व समुद्रकिनारे आम्हाला खूप आवडले. तिथे उन्हाळ्यात वाळूत खूप चालणे व्हायचे. एकदा ठरवले की समुद्रातून वर येणारा सूर्य पाहायचा. हा अनुभव खूपच छान होता. मला तर अगदी देवळात गेल्यासारखे वाटले. सूर्योदयाच्या आधी आकाशात निरनिराळे रंग होते. लाल चुटुक सूर्याचा गोळा समुद्रातून वर येताना पाहून आम्ही भारावून गेलो. विल्मिंग्टनच्या जवळ असलेला दुसरा समुद्रकिनारा होता. हवा छान असली की आम्ही तिथे जायचो. आधी समुद्र, त्याला लागूनच ओबडधोबड खडक आणि त्याच्या बाजूने रस्ता. चालता चालता समुद्राला बघत चालत राहायचो. अंतराअंतरावर बसायला बाकडी होती. या गावात केफ फियर नावाची नदी होती. त्या नदीवर लाकडी पूल होता, त्यावर चालणे होत असे. शनिवार किंवा रविवार आम्ही या पुलावर संध्याकाळचे चालायचो आणि सूर्यास्त पाहूनच घरी परतायचो. तिथले अनेक सूर्यास्त मी कॅमेरात बंदिस्त केले आहेत. या शहरात एक सुंदर तळे होते, तिथेही चालणे व्हायचे. तळ्याच्या सभोवतालच्या गवतावर अनेक छोटी गवत फुले पाहिली. त्यात पिवळी, शेंद्री, जांभळी फुले खूपच गोड दिसायची. फुलांचे फोटो घेण्याचा जणू मला ध्यासच लागला. नॉर्थ कॅरोलायनाच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या हेंडरसनविल शहरात जेव्हा आलो तेव्हा या शहराच्या प्रेमातच पडलो. आमचे घर डोंगरावर होते. घरातून बाहेर फिरायला किंवा कारमधून ग्रोसरी घ्यायला बाहेर पडायचो तेव्हा तर इतके छान वाटायचे. चहूबाजूने डोंगर, त्यावरची हिरवीगार उंच उंच झाडी दिसायची. सर्वत्र नागमोडी आणि उंच सखल रस्ते. पानगळीच्या ऋतूमध्ये जिकडे पहावे तिकडे रंगीत झाडे. हिवाळ्यात पर्णहीन पानांवर पांढरा शुभ्र भुसभुशीत बर्फ लटकत राहायचा. या पांढऱ्या रंगाचे वेगळे सौंदर्य पाहायला मिळाले. इथे राहत असताना घरातल्या बेडरूममधून आम्हाला सूर्यास्त दिसायचा. सूर्यास्ताआधी आकाशात क्षणाक्षणाला बदलणारे रंग आणि नंतर होणारा सूर्यास्त आम्ही रोजच्या रोज बघायचो. इथे आभाळ निरभ्र असते. जेव्हा ढग येतात तेव्हा प्रत्येक ढगाचे रुपडे वेगळे असते. असे ढग मी प्रथमच पाहिले. काही वेळा ढग कापसाच्या पुंजक्याप्रमाणे विरळ असायचे, तर काही वेळा एकावर एक ढग यायचे. जणू काही ढगांचा पर्वतच. काही वेळा तर अनेक छोटे छोटे ढग एकत्र यायचे, जणू काही रांगोळीच. विल्मिंग्टन व हेंडरसनविल या दोन्ही शहरात अनेक इंद्रधनुष्य पाहिली. हेंडरसनविल शहरात तर पाऊस आणि उन्हे एकत्र झाली की लगेचच ठळक इंद्रधनु पाहायला मिळायचे. अमेरिकेतल्या चारही ऋतूंची वेगवेगळी मजा अनुभवायला मिळाली. पानगळीत रंगीत झाडे तर हिवाळ्यात बर्फ. या बर्फाची दोन्ही रूपे पाहिली. भुसभुशीत बर्फ झाडांवर लटकलेला पाहिला. बर्फाचे एक वेगळे रूप पाहिले, ते म्हणजे गवताच्या काड्या, छोटी पाने यांना बर्फ लपेटलेला असायचा आणि त्यातून पारदर्शक हिरवी पाने व गवताच्या काड्या पाहायला मिळायच्या. विल्मिंग्टनमधला वसंत ऋतू अगदी ठळकपणे आठवतो. हिवाळ्यात झाडाच्या फांद्यांवर एकही पान नसायचे. दिवस छोटा आणि रात्र मोठी असायची. जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला यायचा तेव्हा वसंत ऋतूचे आगमन झाले हे कळायचे. त्याच वेळेस पर्णहीन फांद्यांवर छोटी छोटी पाने उमलायला लागायची. गवतावर अनेक पिवळी फुले दिसायची. खारुताई, ससे बागळताना दिसायचे. काही दिवसातच सगळीकडे हिरवे गार होऊन जायचे. दिवस मोठे व्हायचे आणि रात्र लहान व्हायची. उन्हाळ्यात शनिवार रविवार जोडून सुट्ट्या आल्या की दूरवर बाहेर फिरायला जायचो. बाहेर फिरायला जायचो तेव्हा उंच उंच पर्वतांवर जायचो. त्यात हँगिंग रॉक व चिमनी रॉक, गॉडफादर रॉक होते. हँगिंग रॉक हा कर्नाळासारखाच खूप उंच खडक आहे. चिमनी रॉकवर जायला 500 पायऱ्या चढून जावे लागते. त्यावरही वर आम्ही गेलो आणि चिमनी रॉकचा फोटो काढला. या उंच पर्वतांवर गेलो आणि तिथून दूरवर पसरलेले डोंगर पाहिले, विस्तीर्ण आकाश पाहिले. उंचावरून घेतलेला चिमनी रॉकचा फोटो मी ली रिंगरला पाठवला आणि त्यांनी लगेचच न्यूज चॅनलवर तो वेदर शॉट ऑफ द डे मध्ये दाखवला होता. आम्ही अमेरिकेत आल्यावर खूप चाललो. इथल्या शहरातले डाऊनटाऊन आम्हाला खूप आवडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चालण्याकरता फुटपाथ, फुटपाथला लागून अनेक दुकाने, उपहारगृहे, बसायला बाकडी, फुटपाथला लागूनच कार पार्किंग. मला तर पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्याची आठवण व्हायची. हेंडरसनविलमध्ये लेबर डे, विकेंडला होणारा सफरचंदाचा सण आम्ही कधी चुकवला नाही. इथे अनेक सफरचंदे विक्रीला असायची. सफरचंदाचा ताजा ताजा रसही छान लागायचा. पूर्ण रस्ताभर सर्व वयोगटातली माणसे असायची. गिटार वाजवून गाणी म्हणणारी मंडळी असायची. लहान मुलांसाठी गोल गोल फिरणारे पाळणेही असायचे. विनायक कामावर ब्रेवाड शहरात जायचा तेव्हा कारने जाताना आजूबाजूला असणाऱ्या डोंगरातून जाताना त्यालाही रम्य वाटायचे. दूरदर्शनच्या न्यूज चॅनेलवर हवामान तज्ज्ञ ली रिंगर रोज सकाळी हवामानासंदर्भातले फोटो दाखवायचा. त्याला मी सूर्योदय सूर्यास्ताचे फोटो पाठवायचे. त्यातले त्याने 30 फोटो वेदर शॉट ऑफ द डे मध्ये दाखवले. बरेच हौशी कलाकार फोटो पाठवायचे. मलाही इतरांनी पाठवलेले खूप सुंदर फोटो पाहता आले. मी काही वर्ष नोकरी केली. तिथल्या अमेरिकन मैत्रिणींना ख्रिसमसमध्ये काही भेटवस्तू दिल्या. या सर्व भेटवस्तू मी भारत भेटीहून खास त्यांच्याकरता आणल्या होत्या. काही अमेरिकन मित्रमैत्रिणी, भारतातल्या इतर राज्यातल्या ओळख झालेल्या मित्रमैत्रिणींना मी आपले मराठमोळे पदार्थ खाऊ घातले. पुरणपोळी, बटाटेवडे, साबुदाणा खिचडी, सामोसे. फोडणीमध्ये भाज्या घालून पास्ता शिजवला तर काही अमेरिकेतल्या दुकानात मिळणाऱ्या भाज्यांना लसूण कांद्याची फोडणी दिली. अमेरिकेतल्या विद्यापीठात सोशल लाईफ असते, त्यामुळेच भारतातल्या इतर प्रांतात व देशात राहणाऱ्या लोकांची मैत्री झाली. मूळचे पाकिस्तानमध्ये राहणारे कुटुंबमित्र सर्वांना ईदला बोलावत असत. तेलुगू मैत्रिणी वरदलक्ष्मीच्या हळदी कुंकवाला बोलावत असत. मी सर्वांना संक्रांतीच्या हळदी कुंकवाला बोलवायचे. संक्रांतीचे वाण लुटताना सर्व बायकांना खूप छान आणि वेगळे वाटायचे. इथे माझी एक कॅथलीन नावाची अमेरिकन मैत्रीण झाली होती. ती चर्चमध्ये इंग्रजी शिकवायची. तिथे मी व श्रीलंकन रेणुका शिकायला येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळायचो. तिने एकदा तिच्या विद्यार्थ्यांना व आम्हाला ख्रिसमस पार्टीला घरी बोलवले होते. भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. प्रत्येकीच्या हातात सुशोभित भेटवस्तूच्या पिशव्या होत्या. तिने सर्वांना घरी जाताना जेवण बांधून दिले. स्मरणशक्तीचा खेळ खेळताना खूपच मजा आली होती. यावरून जाणवले, देश असो की परदेश, सगळीकडे चालीरीती सारख्याच, देवाणघेवाण सारखीच, फक्त रूप निरनिराळे. भारतात असताना जे काही केले नव्हते ते इथे केले. लेखन केले, वाचन केले, फोटोग्राफीचा छंद जोपासला. आम्ही दोघे ज्या शहरांमध्ये राहिलो ती सर्व शहरे खूप टुमदार होती. त्या शहरांमध्ये भारतीय खूपच तुरळक संख्येने होते. ब्लॉग लेखनामुळे मी अमेरिकेतल्या मराठी मित्रमैत्रिणींशी जोडली गेले. दूरध्वनीवरून त्यांच्या संपर्कात अजूनही आहे. खरे सांगायचे तर अमेरिकेने आणि अमेरिकेतल्या निसर्ग सौंदर्याने आम्हाला खूप आनंद दिला, उत्साह दिला.
असेच दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी bmmonline.org, mmbayarea.org आणि bmm2024.org या वेबसाईटवरील स्मरणिका विभागाला जरूर भेट द्या.